आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विधानसभा निवडणुकांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केरळात 75 आणि आसाममध्ये 84% जास्त तर पुदुचेरीत सुमारे 87% मतदान। पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत प्रचाराला जोर। बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार। 15,400 टन एलपीजी घेऊन भारताचं ग्रीन आशा जहाज मुंबईजवळच्या JNPA बंदरात दाखल। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण। आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला संघानं 10 पदकांसह पटकावलं अव्वल स्थान। पुदुचेरी आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान झालं। आसाममधल्या 126, केरळमधल्या 140 आणि पुदुचेरीतल्या 30 जागांसाठी हे मतदान झालं। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आसाममध्ये 84.42% मतदान झालं। सर्वाधिक मतदान दक्षिण सलमारा मंकाचार जिल्ह्यात 94.8% झालं। केरळात 75.1% मतदान झालं। कोझिकोळमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे 78% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। पुदुचेरीतल्या जवळजवळ 87% मतदारांनी मतदान केलं। कर्नाटकातल्या बागलकोट आणि दावणगिरी विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठी देखील आज मतदान झालं आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बागलकोटमध्ये 65.68% तर दावणगिरी 63.4% मतदान झालं। नागालँडमध्ये कोरिडांग मतदारसंघात 80.62% तर त्रिपुरामध्ये धर्मनगर मतदारसंघात 79.84% मतदानाची नोंद झाली। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी मागे घेण्याचा तर दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता। तिथे सर्व राजकीय पक्ष जोमाने प्रचार करत आहेत। भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज पूर्व मेदिनीपूरमध्ये प्रचारसभा झाली। बंगालमध्ये युवकांना रोजगार पुरवण्यात तृणमूल काँग्रेसचं सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी प्रचाराच्या भाषणात केला। बंगालमध्ये पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या 23 एप्रिलला 152 मतदारसंघात होईल। दुसऱ्या टप्प्याचं मतदान 142 जागांवर 29 एप्रिलला होईल। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी देखील अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपत आहे। तिथे सर्व 234 जागांसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे। या सर्व निवडणुकांची मतमोजणी येत्या 4 मे रोजी होणार आहे। बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे आज स्पष्ट झालं। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी बारामतीमधून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला। बारामतीमध्ये सध्या 23 उमेदवार रिंगणात आहेत तर राहुरीमध्ये 23 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं 7 जण निवडणूक रिंगणात आहेत। राहुरीमध्ये भाजपाचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके यांच्यासह 4 अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। बारामती आणि राहुरीमध्ये 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। मुंबईतल्या चांदिवली विधानसभा निवडणुकीतल्या ईव्हीएमची तपासणी आणि छाननी करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। 2024 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांनी चांदिवली मतदारसंघातून नसीम खान यांचा पराभव केला होता। या निवडणूक निकालाविरोधात खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यावर न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांनी हा आदेश दिला। महिला आरक्षण विधेयक अधिक बळकट करण्यासाठी 16 ते 18 एप्रिल दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण याबाबत लेख लिहून तसंच समाज माध्यमावरच्या चित्रफितीतून माहिती दिली आहे। विधिमंडळामध्ये महिलांसाठी 33% प्रतिनिधित्व सुनिश्चित करणं हे बळकट आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी अत्यावश्यक असल्याचं सांगितलं। देशाच्या लोकसंख्येत निम्मा वाटा असलेल्या महिलांचं राष्ट्राच्या उभारणीत योगदान अमूल्य असल्याचं त्यांनी नमूद केलं। महिला जेव्हा प्रशासकीय तसंच निर्णय प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या आपल्या अनुभवातून आणि दृष्टिकोनातून प्रशासनाची गुणवत्ता वाढवतात असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।
आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 15,400 टन एलपीजी साठा घेऊन भारताचं ग्रीन आशा हे जहाज होर्मुझची समुद्रधुनी ओलांडून आज मुंबईजवळ जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्या बंदरात दाखल झालं. इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध सुरू झाल्यापासून जेएनपीए बंदरात आलेलं हे पहिलंच एलपीजी वाहू जहाज आहे. बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी नवी दिल्लीत आयोजित आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. देशात घरगुती वापराच्या सिलेंडर्सचं वाटप 100% करण्याची ग्वाही सरकार देत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं.
एलपीजी सप्लाई प्रेजेंट जिओपॉलिटिकल सिचुएशन में अफेक्ट हुई है और हमारे लगभग 60% ऑफ रिक्वायरमेंट है कंट्री का एलपीजी का वो इम्पोर्ट से होता है. इसके चलते डोमेस्टिक कंज्यूमर को प्रायोरिटाइज किया गया और घरेलू यूज के लिए एलपीजी की सप्लाई 100% इंश्योर की गई है. हमारे किसी भी एलपीजी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है.
देशात आवश्यक औषधांचा पुरवठा अखंडित राहावा याकरता केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती औषध निर्माण विभागाचे संयुक्त सचिव TL सत्यप्रकाश यांनी दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 931 अंकांची घसरण झाली आणि तो 76,632 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 222 अंकांची घसरण नोंदवत 23,775 अंकांवर बंद झाला. मंगोलियात उलानबतार इथं झालेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला संघानं 10 पदकांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. यात 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकांचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंमध्ये मीनाक्षी, प्रीती, प्रिया आणि अरुंधती या चौघींचा समावेश आहे. पुरुष गटाची अंतिम फेरी उद्या होणार असून त्यात विश्वनाथ सुरेश आणि सचिन हे दोन्ही भारतीय खेळाडू आहेत. त्यामुळे भारताची 2 पदकं निश्चित झाली आहेत. चीनमध्ये निंगबो इथं सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरी गटात भारताच्या आयुष शेट्टी यानं तैवानच्या ची यू जेन याला हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. परंतु HS प्रणॉय पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. महिला एकेरी गटातही भारताची PV सिंधू चीनच्या द्वितीय मानांकन प्राप्त वांग झीकडून पराभूत होऊन स्पर्धेबाहेर गेली आहे. मिश्र दुहेरीतही भारताचा संघ पराभूत झाला आहे. IPL क्रिकेटमध्ये आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना सुरू आहे. लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सच्या 8 षटकात 1 बाद 74 धावा झाल्या होत्या. आंध्र प्रदेशात आज अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमित बरदार यांच्यासमोर 5 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. यात 1 DVCM दर्जाचा सदस्य, 3 ACM PPCM दर्जाचे सदस्य आणि 1 कॅडर सदस्याचा समावेश आहे. बालकांना सकस अन्नाची असलेली गरज सार्वत्रिक असून तिचं 1 लोकचळवळीत रुपांतर व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. पोषण पखवाडा 2026च्या 8व्या टप्प्याचा प्रारंभ त्यांनी आज नवी दिल्लीत केला तेव्हा त्या बोलत होत्या. दूरदर्शनने आज नवी दिल्लीत भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या भागीदारीचा उद्देश दूरदर्शनच्या दूरचित्रवाणी, रेडिओ आणि डिजिटल अशा विस्तृत परिसंस्थेचा उपयोग करून परिषदेच्या सांस्कृतिक आशयाची पोहोच वाढवणं असं असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केरळात 75 आणि आसाममध्ये 84% जास्त तर पुदुचेरीत सुमारे 87% मतदान. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत प्रचाराला जोर. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार. 15,400 टन एलपीजी घेऊन भारताचं ग्रीन आशा जहाज मुंबईजवळच्या JNPA बंदरात दाखल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 931 अंकांची घसरण. आणि आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय महिला संघानं 10 पदकांसह पटकावलं अव्वल स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.